नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। या मंत्राचा अर्थ काय कधी विचारत नाही केला आपण, की याचा पण अर्थ समजून घ्यायची आवश्यकता आहे। तर हा एक वेदांमधला अतिशय सुंदर, ह्याला म्हणतात ओम नमो भगवते वासुदेवाय, द्वादश अक्षरी मंत्र आहे हा। त्याला वेदामध्ये द्वादश अक्षरी मंत्र म्हणतात। हा मंत्र नारद मुनींनी ध्रुव महाराजांना दिला होता आणि त्यांनी या मंत्रावरती जप कीर्तन चिंतन जे काय तप केलं होतं, तर त्याचा अर्थ एक आहे भगवत म्हणजे भगवान आणि वासुदेव, त्यांचं एक नाव वासुदेव आहे। ओम ओम हे बीज आहे, बीज प्रत्येक मंत्राला एक बीज असतं आणि बीज असलेला मंत्र असतो त्याला खूप शक्ती असते। आमच्याकडे पण काही गायत्री मंत्र आम्हाला दिलेले आहेत ब्राह्मण दीक्षेमध्ये, त्याच्यामध्ये पण बीज आहेत, खूप शक्तिशाली बीज आहेत। त्या पण असं आम जनतेत चर्चा नाही करू शकत, तो गुप्त विषय आहे। तरी पण ओम तर आपण म्हणतोच ना, ओम नमो भगवते वासुदेवाय, तर त्या बीजामुळे त्या मंत्राला खूप शक्ती प्राप्त होते। आणि ह्या मंत्राचा अर्थ काय, एकदम सोपा साधा अर्थ आपल्याला हवा असेल त्याच्यात काय चिंतन करावं, की मी तुम्हाला समर्पित होत आहे, आय एम सरेंडरिंग टू यू, माय लाईफ इज युअर्स, माझं जीवन तुमचं आहे, तुमच्या चरणाशी रुजू आहे। परत म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय, त्यानंतर काय म्हणतो आपण, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरये। हा जो मंत्र आहे ना याला जय मंत्र म्हणतात, कारण एक शब्द आहे ना जयम जयम उदीरयेत, है ना। तर जय म्हणजे ज्या ग्रंथाचं श्रवण किंवा कथन कथन किंवा पठन केल्याने जय प्राप्त होतो, विजय म्हणजे यश प्राप्त होतो, म्हणजे शत्रूवरती विजय, पैसे कमवले राज्य प्राप्त केली तसं नाही, आत्म्याकरता विजय म्हणजे भगवंताची प्राप्ती। आत्म्याचा विषय काय, विजयाचा यशाचा विषय काय, ज्याला भगवंत प्राप्त झाला तो आत्मा यशस्वी आहे। तर हा जो मंत्र आहे हा मंत्र केवळ भागवत सुरू करण्याआधी म्हणत नाहीत, रामायण आणि महाभारत यांनाही जय मंत्र जय शास्त्र म्हटलेलं आहे। महाभारताचा पूर्ण उल्लेख केलेला आहे। तर हा जय श्लोक आहे, जय म्हणून त्याचा उल्लेख करतो आपण, नारायणं नमस्कृत्य। तर कुठचंही शास्त्र ऐकताना म्हणजे त्याच्याबद्दल कथन श्रवण करताना काय करावं, तर नमस्कार करावा नरनारायण ऋषींना। जे कुठे असतात नरनारायण ऋषी, बद्रीनाथ, ते हरिणी आणि हरिमेधा, ऋषी आणि हरिणी त्यांची पत्नी, या दोन हे दोन हे आहेत ना, वसुदेव देवकी आणि कृष्णी आणि सुतपा यांचेच अवतार आहेत ते पण, हरिमेधा ऋषी आणि हरिणी। जेव्हा जेव्हा भगवंत जन्म घेतात तेव्हा तेव्हा हे दोन्ही पती पत्नी जे आहेत ते निरनिराळ्या रूपाने अवतार घेतात। तर हरिमेधा ऋषी आणि हरिणी माताजी यांचे ते पुत्र आहेत आणि ते तप करण्याकरता म्हणून हिमालयामध्ये बद्रीनाथमध्ये प्रकट झालेले आहेत। तर आपण त्यांना वंदन करतो आणि कोणाला वंदन करतो, देवीम सरस्वतीम, का, कारण ती ज्ञानाची देवी आहे, ज्ञानप्राप्ती विद्याप्राप्तीची देवी आहे, ही विद्या आहे की नाही, अध्यात्मविद्या आहे, तर ती विद्या प्राप्त करण्याकरता विद्यादेवीला वंदन। आणि नंतर देवी देवीम सरस्वतीम व्यासम, कोण व्यास, त्या ज्ञानाचे त्या विद्येचे अवतार आहेत ते, साक्षात भगवंताचे जे सहा ऐश्वर आहेत अनंत अमाप असे सहा त्यांच्याकडे ऐश्वर आहेत, षड ऐश्वर पूर्ण भगवंत आहेत। तर त्या सहा ऐश्वरपैकी एक ऐश्वर आहे ज्ञान आणि ते मूर्तिमंत ज्ञान त्यांच्यातलं जे आहे ते व्यक्तिरूपात प्रकट झालेलं आहे, कोण, व्यासदेव म्हणून, आणि त्यांनी ते लेखन केलेलं आहे म्हणून त्यांना पण वंदन. देवीम सरस्वतीम व्यासम ततो जय मुदिरयेत. तर असं हे जयशास्त्र आहे, त्यांच्याद्वारे लिखित लिहिलं गेलेलं आहे. तरी मी संस्कृत पंडित नाही आहे, मला शब्दशास्त्राचा अर्थ माहीत नाही आहेत, परंतु एवढं ठाऊक आहे की हा मंत्र म्हणताना या सर्वांना प्रार्थना करणं आवश्यक आहे. फक्त बोलण्याला नाही, ऐकणाऱ्याला पण आवश्यक आहे. सगळ्यांनी यांना वंदन करून ऐकावं, मग काय होईल? वंदन न करून ऐकलं तर काय होईल, आणि वंदन केल्यावर काय होईल? वंदन केलं की त्यांची कृपा प्राप्त होते, आणि त्यांच्या कृपा प्राप्त करून श्रवण केलं तर मग साक्षात्कार होतो, नाहीतर मग मेकॅनिकल होतं. करायचं म्हणून होतं, नियमाग्रह म्हणून होतो. आपल्याला कुठची वस्तू ना, आपण जेव्हा वेळ खर्च करतो ना, आपल्या अमूल्य मनुष्य जीवनाचा जीवनाची वेळ जेव्हा आपण खर्च करतो ना, तेव्हा त्या प्रत्येक क्षणाचं पुरेपूर मूल्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. का असूनही आपण आध्यात्मिक जीवनात व्यवहारी निरपेक्ष असावं, पण स्वार्थाकरता निरपेक्ष असावं, अज्ञात्माकरता भुकेलं असावं, लोभी असावं. हां, व्हॉट इज द अदर वर्ड फॉर ग्रीडी? हां, लोभी. हां, खूप लोभी असावं, स्वार्थी असावं त्याकरता, स्वतःकरता स्वार्थाकरता म्हणून आपण निरपेक्ष असावं. पण आध्यात्मिक लाभाकरता मनुष्याने भुकेलं असावं, लोभी असावं, व्याकुळ असावं, प्रत्येक क्षणाचा आणि त्या क्षणात केलेल्या कार्याचा पुरेपूर लाभ मिळाला पाहिजे आपल्याला. तर ही आपण खर्च केलेली वेळ जी आहे ती काय त्याला अर्थ आहे, सार्थक आहे ती वेळ? आणि मनुष्य जीवनाचा प्रत्येक क्षण जो आहे, दिवस तास मिनिट विसरून जा, प्रत्येक क्षण जो आहे ना, तो आध्यात्मिक जीवनामध्ये दिव्य साक्षात्कार देण्याकरता समर्थ आहे. क्षण काय म्हणता? लवमात्र, म्हणजे सेकंदाचा 12वा भाग, तोही सर्व सिद्धी होय करण्याकरता समर्थ आहे. पण त्या क्षणाक्षणाला आपलं चिंतन आहे का भगवंताविषयी? तर आहे. चिंतन कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असेल तर नाही. तर नारायणं नमस्कृत्य नर नरम चैव नरोत्तमम देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरये. हा श्लोक भागवतामध्ये आहे, भागवतामध्ये दिलेला आहे. कारण व्यासदेवांना पण ठाऊक आहे की हे जयशास्त्र आहे, म्हणून त्यांनीही ते शास्त्र लिहिण्याआधी हा श्लोक म्हटलेला आहे. त्यानंतर आपण काय म्हणतो? नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. असा ना खचाखच आध्यात्मिक संपत्तींनी भरलेला श्लोक आहे हा. प्राय हा म्हणजे जवळजवळ 100%, प्राय हा जवळजवळ. नष्ट प्रायेषु अभद्रेषु, जे काही अभद्र आहे, अपवित्र आहे, हां पापपूर्ण आहे किंवा योग्य नाही आपल्याकरता ते उन्नती करता. अभद्र म्हणजे भद्र म्हणजे खूप पवित्र, शुभ, शुद्ध. अभद्र म्हणजे अपवित्र. आपल्या शरीर मनामध्ये आत्म्यामध्ये सगळं अभद्र भरलेलं आहे, म्हणून आपण इथे आहोत, नाहीतर इथं नसतो आपण. हा प्रूफ आहे की आपण इथे का आहोत. पण अजूनही आपण कितीतरी भक्ती केली असली तरी आपल्यामध्ये अजूनही खूप बाकी आहे, साफसफाई करायची खूप बाकी आहे अजून, म्हणून आपण इथे आहोत. तर भागवताने काय होतं? नष्टप्रायेषु अभद्रेषु कशाने? नित्यम भागवत सेवया, नित्यम नित्य 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 भागवताचं श्रवण केल्याने जे अभद्र आहे ते पूर्णपणे नष्ट होतं. लक्ष ठेवा, इथं लक्ष ठेवा. ते आपली सेवा, बसा बसा, तिकडे बसा ना. लोकांचं लक्ष जरा विचलित होतं त्याच्यामुळे. तर नित्य भागवत या ग्रंथाचं सेवन म्हणजे सेवा. सेवन म्हणजे घेणं पण होतं, ग्रहण करणं, जसं पेय सेवन, अन्न सेवन, तसं सेवन म्हणजे सेवा म्हणजे घेणं पण, आणि सेवा म्हणजे सेवन म्हणजे सेवा पण करायची. नित्य भागवत श्रवण केल्याने भागवत ध्वनी रूपात आहे ना, त्याची सेवा आपण कशी करणार? श्रवण करून, हो की नाही? तर भागवत सेवा कशी होते? श्रवण, चिंतन, मनन आणि कथन या गोष्टींनी भागवताची सेवा होते. तर नित्यम भागवत सेवया. आता हा झाला शब्दार्थ. आणि मतितार्थ काय आहे? की भागवत नावाची व्यक्ती पण असते, म्हणजे भक्त लोक, वैष्णव, ज्यांना म्हणजे उच्च स्थितीवर पोचल्यानंतर आपण काय म्हणतो? महाभागवत म्हणतो. अगदी भगवंता समान. आता आपला श्लोक येईल ना, श्लोक येईल ना, त्यात पण तेच वर्णन आहे. साक्षात हरित्वेनं, आपण चर्चा केली ना आता, साक्षात हरित्वेनं असे काही लोक आहेत, ते भगवंताप्रमाणेच आहेत, त्यांची पण सेवा करणं हे पण आवश्यक आहे. ज्यांची सेवा केल्याने नष्टप्रायेषु अभद्रेषु होऊ शकतात. नित्यम भागवत सेवया भगवतीर उत्तम श्लोके. म्हणजे भागवतामध्ये जे श्लोक आहेत ना, त्याचं वर्णन काय केलं आहे? उत्तम श्लोक. उत्तमचा शब्दार्थ काय आहे? आपण म्हणतो ना, अरे उत्तम, उत्तम व्यक्ती आहे, उत्तम पुस्तक आहे, उत्तम शाळा आहे, म्हणजे काय? चांगली शाळा आहे, छान शाळा आहे. पण उत्तमचा विश्लेषक अर्थ काय आहे? उत्तमः. उत म्हणजे वर, वरचा प्रवास. तम म्हणजे तमोगुण, जे अंधकारमय आहे. आणि उत्तम म्हणजे ते श्लोक जे आपल्याला तमोगुणातून वरती नेतात, आपली उन्नती करतात, त्याला उत्तम श्लोक म्हणतात. आणि उत्तम श्लोक हे देवाचं पण एक नाव आहे, कृष्णाचं, उत्तम श्लोक. तर भगवतीर उत्तम श्लोके. तर भागवतामध्ये कुठचे श्लोक आहेत? प्रत्येक श्लोक उत्तम श्लोक आहे. तमोगुणाच्या अंधकारातून आत्म्याला उन्नती करून वर देणारा प्रत्येक श्लोक आहे. 18,000 श्लोक आहे. आणि शंकर भगवान पार्वतीला सांगतायत की अशा भागवताचे 18,000 श्लोकामधला एक श्लोक आणि एक चतुर्थांश श्लोक जर आपल्याला कळला आणि आपण आचरणामध्ये उतरवला तरी गोलोक प्राप्ती होऊ शकते. विचार करा, तेच सत्य भगवद्गीतेबद्दलही आहे. 700 श्लोकापैकी एक श्लोक जरी आपण एक चतुर्थांश समजून घेतला आणि जीवनामध्ये उतरवला प्रॅक्टिसमध्ये, तर तो पण श्लोक आपल्याला भगवंताकडे, भगवद्धामी पोचू शकतो. भगवतीर उत्तम श्लोके. आणि काय होतं हे सगळं केल्यानंतर? भक्तीर भवती नैष्टिकी. आपण सर्व भक्ती करत आहोत ना. भक्ती म्हणजे काय? प्रेम निर्माण करण्याचा मार्ग. भक्ती मोक्षाचा मार्ग नाही. सॉरी, मोक्ष मिळत असेल तुम्हाला त्याच्यातनं, पण मोक्षाकरता भक्ती करत नाही कोणी. कळलं की नाही? मोक्षाकरता आपण भक्ती करत नाही आहोत. भक्ती हा केवळ भगवंतावर प्रेम करण्याचा मार्ग आहे. प्रेम आणि सेवा, प्रेमपूर्ण सेवा करायचा मार्ग आहे. आणि बाकी जितके मार्ग आहेत ते कर्मफळाकरता, कर्मकांड, ज्ञानयोग मुक्तीकरता, हठयोग इंद्रियावर दमन करण्याकरता आणि चमत्कारिक सिद्धी प्राप्त करण्याकरता असे. पण ते तिन्ही सर्व जे आहेत ना, जितके आहेत, तीन पण आहेत आणि आणखी पण आहेत, जे पण आहेत ते फक्त स्वार्थाकरता आहेत. फक्त त्यामध्ये आत्मकेंद्रित लक्ष आहे. मला कर्मफळ हवं, मला मुक्ती हवी, मला सिद्धी हवी, आणि भगवंताला मी वापरून घेत आहे. तुमच्याकडनं मला ते मिळेल म्हणून मी तुम्हाला ठेवलं आहे मध्ये, पण मीच केंद्रस्थानी आहे, कारण मला त्याचा लाभ घ्यायचा आहे. भक्ती असा एकच मार्ग आहे ज्यामध्ये मी माझ्याकरता काही करत नाही, त्यांच्याकरता करतोय. त्यांच्याकरता प्रेम करण्याकरता मी करतोय, त्यांची सेवा करण्याकरता प्रयत्न करतोय, त्यांच्याकरता प्रेम प्राप्त व्हावं म्हणून मी प्रयत्न करतोय. पण ही इतका उत्कृष्ट मार्ग आहे की प्रेम करायच्या मार्गामध्ये आपण जेव्हा आपल्याला ठेवतो ताबडतोब कर्मफल, मुक्ती आणि सिद्धी सर्व प्राप्त होते. विचार करा या गोष्टीवर. आपल्याला असं वाटत असेल की आपला सिद्धी मार्ग तर नाही आहे, मग कुठे सिद्धीबिद्धी प्राप्त होते? अरे, आपल्या सर्वांच्या गुरूंना सगळं दिसत असतं, तुमचं पुढे काय होणार आहे, कोणाचा मृत्यू होणार आहे का नाही होणार आहे, कोणाचं काय कर्म आहे, त्यांना सर्व दिसत असतं. पण ते कधीही दाखवत नाही की त्यांना दिसत असतं. म्हणून जगामध्ये समजा तुम्हाला काही सिद्धी प्राप्त झाली, समजा मला आता अशी प्राप्त झाली सिद्धी की ह्यांच्या मनात आत्ता काय चाललं आहे मी वाचू शकतो, समजा, तर मी त्याचा जाहीर बोबाटा करणार, मी किती महान आहे, मला तुमचं मन वाचता येतं हे सांगण्याकरता मी सगळ्यांना सांगणार. त्या दिवशी माझ्या प्रवचनात ते बसले होते तर त्यांच्या मनात हा विचार चालू होता. पण वैष्णवजन त्यांना जरी कळलं तुमच्या मनात काय चाललं आहे ते कधीच बोलणार नाहीत. सिद्धीने ते भारावून जात नाही, अरे मला ही सिद्धी आली, मला ही दिसते भविष्यात काय होणार आहे. ते सगळ्याच गुरूंना त्यांच्या शिष्याबद्दल सर्व काही ठाऊक असतं. ते जेव्हा बघतात ना आपल्याकडे तेव्हा आपलं एक्सरे स्कॅन करतात, पूर्ण सिटी स्कॅन करतात, आपल्या आतमध्ये काय चाललं आहे त्यांना बरोबर माहीत असतं. आपण किती जरी लपलो ना तरी गुरूंसमोर आपण नग्न असतो कधी पण. वी आर नेकेड इन फ्रंट ऑफ अवर गुरु महाराज. त्यांच्यासमोर काहीही लपून राहत नाही, तुम्ही किती दडवा. त्याचा हा भक्तीचा मार्ग आहे. तर आपण काय म्हणत होतो, भक्तीर भवती नैष्टिकी, अशी भक्ती जी आहे जी भगवंताकरताच आपण करत आहोत, त्यांच्या आनंदाकरता करत आहोत, टू प्लीज हिम, ती भक्ती. भवती म्हणजे होते, स्थापित होते. भवती म्हणजे भक्तीर भवती, भक्ती स्थापन होते. कशी होते स्थापन? नैष्टिकी. नैष्टिकी हा खूप पॉवरफुल शब्द आहे. नैष्टिकी म्हणजे न हलणारा, निश्चल, अचल, कोणीही त्याला उचकटून टाकू शकत नाही अशी स्थिती त्याला नैष्टिकी म्हणतात. म्हणजे नैष्टिकी ब्रह्मचारी होते आपले प्रभुपादांचे गुरु. एकदम अधिष्ठान असं आहे ब्रह्मचर्याचं की कधीच ते त्यातून एक क्षण पण असे झाले नाही विचलित. अशी नैष्टिकी, अविचल, न हलणारी, न बदलणारी, कधीही कमजोर न होणारी, कधीही पातळ न होणारी, कधीही गाढ राहणारी अशी भक्ती जी आहे ती हृदयामध्ये स्थापत होते. का? कशी? भागवत श्रवण केल्याने. तर जर तुम्ही हा मंत्र जर अर्थपूर्वक म्हटला तर तुम्हाला पुढे जो श्लोक येईल ना त्याची कृपा तुमच्यावर होईल. झालं पुढे नष्टप्रायेषु, त्याच्यानंतर काय? नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. मग काही लोक मग काय काय पुढे पुढे म्हणतात, कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. हा श्लोक कुठे आला भागवतामध्ये? हा भागवताचा श्लोक आहे. कुंती महाराणी जेव्हा प्रार्थना करते ना त्याचा श्लोक आहे हा. देवाचं नामस्मरण आहे. तर ठीक आहे, ठीक आहे, पाहू दे त्यांना आपली सेवा करू दे. असे याला म्हणतात आपल्या ग्रंथामध्ये एक प्रस्तावना असते, ते ग्रंथाचं भूमिका तयार करते. ते ग्रंथ आपण कुठचा ग्रंथ वाचणार आहोत त्याच्याकरता ते वर्णन केलं असतं की आता काय काय आहे आणि काय वाचकाने काय अपेक्षा करावी, कुठच्या भावनेने हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि ग्रंथ कसा लिहिला गेला, सुरू कसं झालं ते जर काम, त्याला म्हणतात प्रस्तावना, भूमिका. आणखीन एक त्याला नाव आहे मंगलाचरण. तर हे मंगलाचरण आहे, हे आपण कुठचंही पवित्र कार्य करण्याच्या आधी म्हणतो. तर हे भागवताचं मंगलाचरण आहे. भागवत श्रवण करण्याआधी हे श्लोक म्हणणं आवश्यक आहे. म्हणजे भागवताकरता आपण आता गरम गरम खीर मिळणार आहे तर आपण असंही देतो का? एक भांडं घेऊन येतो ज्यात आपण खीर घेऊ शकतो. किती मोठं भांडं आहे तेवढं खीर मिळू शकते. लहान कप आणला तर लहान मिळू शकतं, वाटी आणली तर वाटी मिळणार, मोठं भांडलं तर मोठं भांडं मिळणार. तर ही आपली भूमिका आपण बनवतो आहोत की पात्र किती मोठं बनवतो आहोत त्याप्रमाणे आपल्याला त्यात ते प्रसाद मिळणार. आणि मग शेवटी भगवंताचं नाव घेतो, हरे कृष्ण हरे कृष्ण, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. असं म्हणून आपण तो श्लोक वाचायला सुरुवात करतो. बघा मग काही लोक रिपीट करतात, मी तीनदा म्हणणार, मग तुम्ही ज्यांची ज्यांची इच्छा ते म्हणणार, मग माताजी म्हणणार. म्हणजे काय होतं की जो श्लोक, एकच श्लोक आपल्याला परमभक्ती देण्याकरता आवश्यक पुरेसा आहे तो अनेक लोकांकडून पुन्हा पुन्हा वजवला जातो. ते दिव्य श्लोकांची ध्वनी जी आहे ती आपण पुन्हा पुन्हा उद्धृत करतो, उच्चारण करतो. त्याचं हे अतिशय पवित्र आहे. ही भागवत जी वाणी जी आहे ना याच्यामध्ये एकही मलश्लोक नाही आहे. मल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कर्मफल अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये काही लाभ अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये मुक्ती अपेक्षित आहे, किंवा आणखीन काही चमत्कार व्हावा अशी अपेक्षा आहे, अरे त्यांना कोणाचं सिद्धीमुळे मन वाचता येतं, कोणाचं तरी मनातलं काय कळतं, मला पण काहीतरी कळू शकेल का हे वाचल्यामुळे, अशी कुठची अपेक्षा नाही आहे. प्रत्येक श्लोक हा अमल आहे. तर नाव काय? अमलम पुराणम. प्रत्येक श्लोकामध्ये एकही भौतिकतेचा मळ नाही आहे. जे काही आहे ते दिव्य, संपूर्णपणे दिव्य, आनंदपूर्ण आणि आध्यात्मिक आहे. सर्व भगवंताशी संबंधित आहे. त्याच्याशिवाय कुठचाही श्लोक ह्यात रचलेलाच नाही आहे. कुठचाही कर्मकांडाचा श्लोक यात रचलेला नाही आहे. कुठची अपेक्षा, स्वार्थ ह्यात त्यात अवेलेबल नाही, उपलब्ध नाही. म्हणून कुठचाही श्लोक घ्या. कधी कधी वाटतं की तिसऱ्या स्कंदामध्ये काय एवढं वर्णन केलं आहे, अरे किती ते किती लोक त्याची किती त्याचा भाग 24 तत्व आणि काय काय काय, अरे बापरे एवढा वेळ होता का शुद्धला सांगायला, परीक्षेतला 7 दिवसामध्ये किती सांगायचं, थोडंसं शॉर्ट केलं तर बरं असं ना, लीला जास्त ऐकायला मिळाली असती. पण ते समर्पक असल्याशिवाय त्यांनी तो वेळ खर्च केलेला नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या, भागवताचं निर्माण झालं आहे कसं, 7 दिवस फक्त आयुष्य असलेल्या परीक्षिताला हे ऐकवलं गेलेलं आहे. त्यांच्याकडे अमर्याद वेळ नाही आहे की बाबा निवांत लंच ब्रेक घेऊ, डिनर ब्रेक घेऊ, रात्री आराम करू, सकाळी पूर्ण फ्रेश होऊ, मग परत बसू. आंघोळीला पण वेळ नाही आहे, मध्ये दिलेलं नाही वेळ, मध्ये नाश्ता निहारी जेवण किंवा लघुशंका दीर्घशंका काहीही चान्स नाही आहे. त्यामध्ये सर्व रोखून बसलेत ते. म्हणजे किती तास झाले? 168 तास झाले. कधी विचार केला आपण गोष्टीचा? भागवतम किती तास चाललं? 7 दिवस. 7 दिवस किती तास? 24 × 7 168 तास हे प्रवचन चाललं अखंड. ऐकणारे पण आणि म्हणजे बोलणारे पण दोघी. आणि त्यामध्ये त्यांचं गणित आहे की यांना काय सांगायचं याच्यामध्ये, असं भरकट जायचं नाही. हा रे बाय द वे, त्या माहिती आहे ना आपलं ते प्रधानमंत्री जे आले होते तेव्हा अमेरिकेतले अध्यक्ष आले होते, अशी सांगायला ते टाईम नाही ते सांगायला. सहज आठवलं म्हणून बोललो असं नाही त्यामध्ये काही करायला. हां, सहज बोलता बोलता एखादी गोष्ट आठवली आपलं एक सांगतो आपल्या प्रवचनामध्ये. आपल्याकडे वेळ असतो, आपल्याकडे नो प्रॉब्लेम, कोणी मरत नाही आहे तिथे समोर. इथे समोरची व्यक्ती मरणार आहे, किती गंभीर गोष्ट. त्याच्याकडे फार लिमिटेड वेळ आहे आणि त्यामुळे त्याला तो असा मुमुक्ष व्यक्ती आहे की त्याला सर्व काही जे अति आवश्यक आहे तेच त्याला ऐकायचं आहे. बाकीचं इकड तिकडच्या गोष्टी ऐकायच्याला इच्छा नाही आहे. त्याचा प्रश्न कसा आहे? मृत्यूच्या समक्ष जी व्यक्ती उभी आहे तिचं कर्तव्य काय? कारण तो फक्त थेरोटिकल प्रश्न विचारत नाही, तो स्वतः मृत्यूसमोर उभा आहे. असं नाही की त्याला कोणाला सांगायचं आहे, जाऊन आजीला सांगायचं आहे की ती मरणासन नाही, स्वतः तो मरणासन नाही. त्याचा हा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न, काय करावं सांगा. आणि त्याच्या उत्तरादाखल हा भागवत सांगितलेलं आहे. तर भागवत आहे ना, त्यांच्या मनामध्ये ऑलरेडी त्यांनी ठरवलं आहे साचा की मला काय काय सांगायचं आणि कसं कसं सांगायचं आहे आणि किती किती सांगायचं आहे. आणि जे त्याचं हार्ट आहे कृष्ण चरित्र, ते त्याच्यापर्यंत कसं पोचायचं आहे, त्याच्याकरता कशी भूमिका तयार करायची आहे, त्याच्या आधी काय काय सांगायचं आहे, कसं कसं त्याचं वर्णन करायचं आहे आणि त्या व्यक्तीला कसं योग्य बनवायचं आहे कृष्ण चरित्र ऐकवायला. 3.5 दिवस फक्त प्लॅन करून 9 स्कंद ऐकवले आणि मग हाफ टाईम झाल्यानंतर दशम स्कंद सुरू झाला. आणि जवळ 2 दिवस 48 hours जवळजवळ, प्राय हा जवळजवळ 89 अध्याय ऐकवले कृष्णाबद्दलचे. आणि नंतर उरलेला अर्ध्या दिवसामध्ये 12वा 12वा स्कंद ऐकवला आणि पूर्ण केलं. आणि ते पण वेळेच्या आधी पूर्ण केलं. कसं आपल्याला माहिती आहे ते? कारण तक्षक सर्पपक्षी होता ना, तो त्यांना मारण्याकरता बरोबर 7 दिवसांनी येणार होता. तर त्याचं असं वर्णन केलं आहे की त्यांनी भागवत संपवलं वेळेच्या आधी आणि त्याच्याच आधीच त्यांनी भगवंत स्मरण करून आपलं शरीर त्याग केला आणि ते भगवतधामी निघून गेले. आणि नंतर सर्पपक्षी आला आणि त्या मृत शरीराला त्यांनी दंश केला, शाप दिल्याप्रमाणे. ते खरं झालं पाहिजे ना, आता व्यक्ती जिवंत आहे की मृत आहे काय करणार, तर जीव त्याचा निघून गेला आहे. जीव जो आहे आत्मा त्यांचा, तो भगवतधामी पोचला ऑलरेडी निघून. पण वेळेप्रमाणे 7 दिवसानंतर सर्पपक्षी आला, दंश केला आणि निघून गेला. असं नाही तो जिवंत आहेत आणि त्याच्यासमोर साप येऊन दंश करत आहे आणि अशा प्रकारे शरीर नाश होत आहे असं नाही, म्हणजे जीवन संपत आहे असं पण नाही, आधीच निघून गेलेत. म्हणजे ती किती योजनाबद्ध रीतीने बोलले असतील विचार करा, किती योजनाबद्ध. माझा जो समोर बसलेला जो मुमुक्षू भक्त आहे त्याचं कार्य सिद्ध झालं पाहिजे परफेक्ट एकदम. माझ्या वक्तव्याने भागवत कथनाने त्या व्यक्तीला भगवत धाम प्राप्ती झालीच पाहिजे. तर ते अशी योजनाबद्ध रीतीने नाही केलं तर कसं होणार? अशा प्रकारे ते केलेलं आहे. एक एक श्लोक त्यातला आपण काय सांगत होतो, अमल श्लोक आहे. कधी कधी वाटतं अरे हा श्लोक येते का असं वाटतं, पण तो सुद्धा आहे तिथे कारण त्याची जागा आहे तिथे अमल पुराणामध्ये म्हणून आहे. ज्यांच्या ज्यांच्या गोष्टी जे वर्णन केल्या आहेत ना, कधी कधी प्रेम प्रकरणं पण वर्णन केली आहेत, शकुंतला दुष्यंत आणि खूप लोकांचे प्रेम प्रकरणं व्यक्त केले. आपल्या वाटतं ह्याच्यात काय त्याचं ह्यात काय स्थान, प्रेम प्रकरण रजोगुणात येतो ना, रजोगुणामध्ये प्रेम प्रकरण. पण ते प्रेम प्रकरण कोण करत आहे आणि कोणाची गोष्ट आहे ती? ते परमभक्तांची गोष्ट आहे. अशा कोणत्याच भक्तांची चर्चा ह्यात केली नाही आहे जे शुद्ध भक्त आणि त्यांच्यापासून शुद्ध साक्षात्कार आपल्याला प्राप्त नाही अशा कुठच्याच लोकांची कथा ह्याच्यात वर्णन नाही केली आहे. चवन मुनी सुकन्या अशा पण काही काही नवद स्कंदामध्ये खूप खूप कथा आहेत ज्या आपण कधी वाचल्या नसतील, ज्यांना खूप वाटतं ना की खूप कथा वाच त्यांनी नवा स्कंद वाचावा, त्यामध्ये खूप कथा आहेत आणि रोचक आणि खूप अशा मनोहारी कथा आहेत. पण त्या सगळ्यांना स्थान दिलेलं आहे, त्यांच्यामध्ये एंट्री दिली आहे. जे त्या अमल पुराण अमल श्लोकच्या योग्यतेचे आहेत त्यांचीच कथा त्यात वर्णन केली आहे. सुरुवातीला वाटते की अरे हे काय आहे प्रेम प्रकरण, पण त्याची पुढे जाऊन ती पूर्ण आहे का मग तुम्हाला कळेल की त्याच्यात का वर्णन केलं आहे ते. असा हा श्लोक आपण पुन्हा पुन्हा वाचतो, पुन्हा पुन्हा ऐकतो, मग ते शब्दशः अर्थ वाचतो. तो सुद्धा असा आधी सांगून ठेवतो की इथे कोणी जर समजा संस्कृतचा पंडित असेल ना, तो म्हणणार तुम्हाला हा अर्थ ना बरोबर नाही केला आहे प्रभुपादांनी, याचा अर्थ असा नाही आहे. पण प्रभुपादांनी प्रत्येक वेळी त्या श्लोकांचा अनुवाद भक्ती भावनेने केलेला आहे, संस्कृत भावनेने पांडित्य भावनेने केलेला अर्थ नाही आहे तो. म्हणून तो मतितार्थच आहे. शब्दशः अर्थ दिला असेल पण तो त्यांनी दिलेला आहे तो मतितार्थच आहे. मतितार्थ म्हणजे काय? की त्यातनं आपल्याला काय ग्रहण करायचं आहे त्याला म्हणतात मतितार्थ. शब्दशः अर्थ 50 होऊ शकतात. संस्कृतमध्ये कसं आहे ना, संदर्भाप्रमाणे एका शब्दाचे 100 अर्थ निघू शकतात. म्हणून संस्कृतची डिक्शनरी अवेलेबल नाही आहे. तुला माहिती आहे गोष्ट आहे, अनेक शब्दकोश आहेत पण एक परिपूर्ण संस्कृत शब्दकोश अवेलेबल नाही. कारण एका शब्दाचे प्रसंगानुसार संदर्भानुसार अनंत अर्थ निघतात. तर आपण कुठचा अर्थ समजायचा? त्याकरता भक्त पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे की आपण जर संस्कृत ही देवनागरी देवांची भाषा म्हणून अभ्यास करणार असू तर ते भक्तिभावनेने केले पाहिजे, पंडित होण्याकरता नाही केले पाहिजे. कारण पंडित होण्याकरता जर हे संस्कृत आपण अध्ययन केलं तर आपण या पुस्तकातून प्रभुपादांच्या खूप चुका काढणार की हा अर्थ बरोबर नाही, हा अर्थ इथे समर्पक नाही, हे असं कसं म्हणतात. म्हणून किती होते अनुवादक आपले जे भक्त नव्हते पूर्वी, त्यांनी खूप त्यात खोट काढली, असं कसं तसं कसं. आणि मग आपल्या किचकट अनुवादात त्यांनी ते त्यांचं तात्पर्य लिहिलं. ती भगवद्गीता शेवटी बदलावी लागली म्हणजे अनुवाद. श्यामानंद प्रभूंनी आणि रोहिणीकुमार प्रभूंनी भक्तिभावनेने तुझा रसाळ पूर्ण अनुवाद केला, म्हणजे अनुवादाचं भाषांतर प्रभुपादाने जे दिलं ना इंग्रजीमध्ये ते त्यांनी पूर्ण रसाळ भाषेमध्ये वर्णन केलं. अनुवाद प्रभुपादांचा आहे पण त्याचं जे इंग्लिशचं जे मराठी किंवा हिंदी अनुवाद केला आहे ते इतकं किचकट आणि इतकं जाचक केलं आहे ना की डोक्याला असं भुगा येतो, मुंग्या येतात मुंग्या डोक्याला. कारण प्रभुपाद कसे भक्त आहेत ना, प्रभुपाद त्यांचं पूर्ण तात्पर्य सगळं वाक्य अनुवाद सगळं भक्तिपूर्ण आहे. श्रोत्याला भक्ती कशी मिळेल अशा प्रकारे त्यांनी अनुवाद आणि तात्पर्य लिहिलेलं आहे. पांडित्य दाखवण्याकरता दिलेलं नाही आहे. कधी कधी ते अनुवाद काय सांगतात म्हणजे तात्पर्यामध्ये, अरे अमेरिकामध्ये आम्ही असं झालं तसं झालं, आमच्या संस्थेमध्ये आम्ही हा नियम केला आहे. आपल्या वाटतं अरे याचा या भागवतामध्ये काय उल्लेख करायचा गरज काय? त्यांनी भक्त लोकांना भक्ती प्राप्त व्हावी अशा उद्देशाने लिहिलं आहे. त्यामुळे जगाच्या पंडित लोकांच्या दृष्टीने ते कदाचित अयोग्य पण असेल किंवा मिसफिट असेल, मिसफिट त्या ठिकाणी ते योग्य नाही असं वाटत असेल. परंतु ज्यांना त्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्याकरता ते परमवाक्य आहे. त्यांचं त्याने हे पण दिलं आहे की जगन्नाथपुरी कुठे आहे, किती किलोमीटर आहे भुवनेश्वरपासून, तिथे कसं जावं, बसने जावं का ट्रेननी जावं का कुठची आश्रम तिथे आहेत, हे पण वर्णन केलं तात्पर्यामध्ये. जगन्नाथपुरीच्या बाबतीत चैतन्य चरितामध्ये वर्णन दिलं आहे, मायापूर कुठे आहे त्याचं वर्णन दिलं आहे, जॉग्राफिकल पूर्ण रोडमॅप दिला आहे. का तर येण्याघेण्या प्रकारे जे काही कुतूहल निर्माण होईल मनांच्या लोकां मनामध्ये त्याची उत्तरं लोकांना मिळावीत. अरे इतना असं वर्णन किया आहे, किधर आहे ये, ते पण दिलेलं आहे. मग अनुवाद, मग तात्पर्य, मग त्याच्यावरती कोणतरी बोलणार आपल्या आपल्या अनुभूतीप्रमाणे. ठीक आहे, असं बोलून आपण आता आपला भागवतम क्लास सुरू करू. हरे कृष्णा. आज आपण ते फक्त श्लोक एकदा वाचू, वेळ असल्यामुळे, कमी असल्यामुळे. फक्त मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न का केला की या प्रत्येक गोष्टीला जे आपण करतो त्याला काहीतरी अर्थ आहे, त्या निरर्थक नाहीत, आणि ते अर्थपूर्णपणे आपण ते करावं म्हणून मी थोडा वेळा वेळ घेतला तुमचा. सतम महाभागवतम व्रजंतम कौरवर्षभ विश्रंभा दध्य विश्रंभा दध्य धत्तेदम विश्रंभा दभ्य धत्तेदम मुख्यम कृष्ण परिग्रहे सतम महाभागवतम व्रजंतम कौरवर्षभ विश्रंभा दभ्य धत्तेदम मुख्यम कृष्ण परिग्रहे सह विदुर. आता इथे सहचा अर्थ विदुर कसा काय शकतो, सहचा अर्थ तो हा, पण त्याचा मतितार्थ काय आहे, ते विदुराविषयी बोलतायत. यह किंवा सह, हा किंवा तो, व्हॉट प्रभुपाद इज रायटिंग विदुर. तम, तम म्हणजे काय, त्याला, पण अनुवाद काय दिलं आहे, उद्धवाला. तम बोला, उद्धवाला. इथेच प्रमाण मिळते आपल्याला, शब्दशः अर्थ नाही होता इथे, पण आपल्याला काय अर्थ कळला पाहिजे तो दिला आहे तिथे अर्थ. महाभागवत महान भक्त, व्रजंतम जाताना, कौरव ऋषभ कौरव श्रेष्ठ. ह्यात कौरव श्रेष्ठ कोण आहे, विदुर. कारण उद्धव जे आहेत ना ते यदू आहेत, यदुकुलातले आहेत, आणि कौरव वंशातले कोण आहेत, विदुर. विश्रंभात बोला, विश्वासाने अभ्यदत्त सादर केले. आता जे दोन शब्द आहेत, अभ्य म्हणजे अशा प्रकारे आणि दत्त म्हणजे दिले. दत्त याचा एक अर्थ आहे देणे. इदम हे मुख्यम प्रमुख, कृष्ण भगवान कृष्ण, परिग्रहे परिग्रह हा एक सुंदर शब्द आहे भक्तिमय सेवेमध्ये. आता मायामध्ये लोक आहेत ते काय म्हणणार, परिग्रह म्हणजे जे जे काही आध्यात्मिक आहे ते, परिग्रह म्हणजे जे भौतिक नाही, जगातलं नाही, हां म्हणजे क्षणिक फळ देणारी वस्तू नाही ती, त्याला म्हणतात परिग्रह. तर प्रभुपादाने काय म्हटलंय, भक्तिमय सेवेमध्ये. त्याने असं म्हटलं नाही दिव्य त्रिगुणातीत असं नाही म्हटलंय. सोपं साध्या लोकांना कसं कळावं ते त्यांनी दिलेलं आहे. आता अनुवाद वाचा, आता ऐका. जेव्हा भक्तांमध्ये प्रमुख आणि अत्यंत विश्वासपात्र भक्त असलेला उद्धव जाण्यास निघाला तेव्हा अतिशय प्रेमाने आणि विश्वासाने विदुरांनी त्यांना पृच्छा केली, म्हणजे प्रश्न विचारला. अनुवाद तात्पर्य, विदुर हे उद्धवापेक्षा वयोवृद्ध होते. कौटुंबिक नात्याचा विचार केल्यास उद्धव हे श्रीकृष्णाचे समवयस्क बंधू होते. आणि विदुर हे श्रीकृष्णांचे पिता वसुदेव यांच्या वयाचे होते. मात्र वयाने लहान असूनही उद्धव भगवत भक्तीमध्ये अत्यंत प्रगत होते, म्हणून या ठिकाणी त्यांचे वर्णन भगवत भक्तांमध्ये प्रमुख असे केले गेलेले आहे. सुखदेव पण महाराज छान सांगतायत की दोघांचा संवाद चालू आहे, एक वयाने लहान आहे एक मोठा आहे, पण लोकांना कळलं पाहिजे की ह्याच्यात श्रेष्ठ कोण आहे, म्हणून ते त्याला ते लावतात विशेषण. काय जातं विशेषण? महाभागवत, महान भक्त, कृष्ण भक्तामध्ये अतिशय श्रेष्ठ. तर वयाने लहान असूनही उद्धव भगवत भक्तीमध्ये अत्यंत प्रगत होते, म्हणून त्या ठिकाणी त्यांचे वर्णन भगवत भक्तांमध्ये प्रमुख असं केलेलं आहे. विदुरांना याविषयी खात्री होती, त्यांना काही डाऊट नाही त्याच्यामध्ये की मी वयाने मोठा आहे तर हा कसा काय मोठा, त्यांना पूर्ण ठाऊक आहे. आणि याच कारणामुळे त्यांनी स्वतःसुद्धा उद्धवाला वरिष्ठ असं संबोधन केलेलं आहे. दोन भक्तांची एकमेकांची वागण्याची हीच सौजन्यशील रीत आहे. आला की नाही वैष्णव एटिकेट त्याच्यामध्ये? हा, वैष्णव एटिकेट हॅज कम हिअर ऑल्सो. ओम ज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मिलितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. आता आपण सर्व श्लोक वाचले, अनुवाद वाचला, शब्दशः अर्थ तात्पर्य अनुवाद सगळं वाचला, आता प्रवचन सुरू होणार आहे. मग काय म्हणायचं आहे? ओम ज्ञान तिमिरांधस्य, म्हणजे मी किती जरी पंडित असलो, किती जरी मी वाचलेलं असलं, किती जरी मी प्रवचनं ऐकली असतील, मला कितीही ज्ञान असेल, तरीही हे प्रवचन मी गुरूंच्या कृपेशिवाय करू शकणार नाही. हा भौतिक विषय नाही, हा दिव्य विषय आहे, भागवताचा विषय आहे, त्याकरता गुरुकृपाच आवश्यकता असते. म्हणून ते गुरुच्या चरणी स्वतःला रुजू करायचं, त्यांना विनंती करायची, त्यांची आज्ञा घ्यायची, त्यांची कृपा घ्यायची की तुमच्याच कृपेने मी बोलणार. अशा वेळी मग त्या वक्त्याच्या मुखातून गुरु आणि भगवंत स्वतः बोलतात, नाहीतर तो बोलतो, त्याची जीभ बोलते. परंतु आपल्याला, आपण व्यासदेव नाही आहोत, याला काय म्हणतात ह्या गोष्टीला? एक टेबल ठेवलं आहे तुम्ही, ते कुठे काय डेकोरेशन केलं आहे, काही नाही केलं आहे, पण ज्या ठिकाणी बसून भागवताची चर्चा होते त्याला व्यासपीठ असं म्हणतात, व्यास आसन असं म्हणतात. म्हणजे माझं आसन नाही आहे, ते व्यासदेवांचं आसन आहे, त्याच्यावर मी कायमचा बसू शकत नाही. जेव्हा मी भागवतावरती बोलणार तेव्हा त्याच्यावर बसणार, त्यांच्या आसनावरती नम्र होऊन बसणार, त्यांना वंदन करणार, आधी माझ्या गुरूंना वंदन करणार, मग व्यासदेव गुरु महाराज आणि कृष्ण त्यांची इच्छा असेल तर माझ्या माध्यमातून बोलणार, तेव्हा जाऊन त्या श्रोत्यांना लाभ होणार. मी बोलतो आहे अशी भावना कधीच असू नये. म्हणून ते म्हणायचं, ओम अज्ञान तिमिरांधस्य, मी अज्ञानाच्या तिमिरामध्ये जन्म घेतला आहे, माझे अंधकाराचे बंद चक्षू गुरूंनी उघडले आहेत, अशा गुरूंना मी वंदन करतो आणि माझं बोलणं सुरू करतो. आहे ना प्रत्येकाला अर्थ प्रत्येक गोष्टीला? ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मिलित येन, ज्यांनी माझे चक्षु उन्मिलित केले आहेत, उघडले माझे चक्षु, त्यांना मी वंदन करत आहे. हरे कृष्ण. तर दोन व्यक्तींचा चर्चा चालू आहे, उद्धव आणि विदुर. उद्धव जे आहेत ना, त्यांच्या वडिलांचं नाव आहे देवभाग, आणि वसुदेवाचे वडील जे आहेत शूरसेन, आणि नंदबाबांचे वडील जे आहेत ते पर्जन्य महाराज, हे सर्व कझिन ब्रदर्स आहेत. त्यांची जी वरची लेवल आहे ना, देव मीड, त्यांच्या कझिनमध्ये ते देवभाग येतात. आणि त्यांचा पुत्र उद्धव, आणि खूप अशी रोचक गोष्ट अशी आहे की रोहिणी ही उद्धवाची बहीण आहे, त्या वडिलांचं नाव पण देवभाग आहे, देवभागाची मुलं आहे ती. म्हणजे याचा अर्थ काय आहे? संपूर्ण जी कृष्णलीला आहे ना, ते एक कुटुंब आहे मोठं, नातलग आहे सगळ्या एकमेकांचे. तसंच आध्यात्मिक जीवन आहे ना, गोलोकधाम, ते पण एक कौटुंबिक जीवन आहे, तिकडे पण सगळे नातलगच आहेत एकमेकांचे. एव्हरीबडी इज रिलेटिव्ह. अष्टसखी राधाराणीच्या कझिन सिस्टर आहेत. मंजरी जी आहे ती राधाराणीची छोटी बहीण आहे. तो बेस्ट सखा जो आहे श्रीदामा, तो राधाराणीचा मोठा भाऊ आहे. ऋषभानुजी महाराजांचे 8 भाऊ आहेत, लहान 4 मोठे 4. नंद महाराजांचे चार भाऊ आहेत, दोन मोठे दोन छोटे. त्याच्या आठ म्हणजे भावंडांची जी चार भावंडांची मुलं आहेत त्यांना दोन दोन मुलं आहेत मुलगे. ते कोण आहेत? अष्टसखा. म्हणजे कृष्णाचे कोण आहेत? ते फर्स्ट कझिन. दोन दोनात एकमेकांचे भाऊ भाऊ आहेत, पण ते सगळे मिळून कृष्णाचे कोण आहेत? कझिन आहेत, चुलते भाऊ. सगळं नातं आहे एकमेकांचं. आणि ते जीवन जगतात ना, ते आपल्याला जगायचं आहे म्हणून आपण भक्ती करत आहोत. आपण सगळे नातलग आहोत, भाऊ बहीण आहोत. का? आपल्या सगळ्यांचे प्रपितामह एक आहेत. कोण आहे ते? ब्रह्मदेव. मध्ये ब्रह्मदेवांनी खूप प्रजापती बनवले, खूप प्रजापती म्हणजे दक्ष आणि कश्यप आणि भरपूर असे भागवतात वर्णन आहे. आणि कोणापासून सर्प निर्माण केले, कोणापासून पक्षी निर्माण केले, जलचर निर्माण केले, कोणापासून देवता निर्माण केले, कोणापासून राक्षस निर्माण केले, मनुष्य निर्माण केले, 14 मनूपासून मनुष्य निर्माण केले, है ना. मनू म्हणजे काय? मनुष्याचे वडील, म्हणजे इमिजिएट वडील. मानव मनूपासून निर्माण झाले. मग त्यांच्यापासून सगळे जाती प्रजाती निर्माण झाल्या. म्हणजे काय झालं? ते पण आपले भाऊबंधच आहेत सगळे, हो की नाही? तुकारामांना काय म्हणतात? वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी. म्हणजे वृक्षवल्ली आहेतच, वनचरी म्हणजे काय? वनात फिरणारे जीव पण आमचे सगळे सोयरेच आहेत. ते याला म्हणतात बेस्ट कॉन्शियसनेस, वसुधैव कुटुंबकम. ही जी चेतना आहे ना, ही आपल्या गुरूंची चेतना आहे. आपले गुरु महाराज जे आहेत, प्रभुपाद, आपले प्रत्यक्ष गुरु महाराज, हे कुठच्याही जीवाला फरका म्हणून बघत कधीच नाहीत. म्हणून कधी कधी अरे ओरलँडोवरून ते निघतायत, अमेरिकेच्या एका राज्यातून निघतायत एअरपोर्टवरती, आणि रस्त्यामध्ये भरधाव वाहनं वाहत आहेत, म्हणजे चालत आहेत. आणि अचानक समोरचं वाहन जे वेगात चाललेलं आहे ते एका जंगलामधल्या रस्त्यातून हरिणाला उडून लावतं. हरिण असं आकाशात उडतं धक्का लागल्यानंतर गाडीचं, आणि ते रोडच्या त्या बाजूला पडतं हरिण. आणि त्यांच्या मागून आपल्या गुरु महाराजांची गाडी चाललेली आहे, ती पण वेगात आहे. पण ते बघतात अरे समोरच्या वाहनाचा धक्का लागून ते हरिण जे आहे ते रोड क्रॉस करतं, ते उडलं तिकडे आणि मरणप्राय होऊन तिकडे पडलं आहे. तर ते म्हणतात ते थांबा 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 गाडी मागे घ्या, कारण वेगात ती गाडी पुढे गेली त्यांची पण निघून. रिव्हर्स घेऊन तिथे उतरले, गाडीच्या बाहेर आले आणि त्या हरिणाला आपल्या कुशीत घेतलं. ते असं आर्त दृष्टीने असं बघतंय महाराजांकडे. महाराज म्हणतात काय? यांनी प्रसाद इज देर? ते म्हणतात नाही महाराज, आपण तिकडून घाईघाईत निघालो आणि सकाळी कोणी काय खाल्लं नव्हतं, जे काही जेवण घेतलं होतं ते आता आम्ही आत्ताच बस त्या गाडीत खाल्लं, टॅक्सीमध्ये म्हणजे त्या कारमध्ये. आता काहीच नाही, सगळं संपलं, कारण आम्ही एवढे भुकेले होतो ना, मला वेळच मिळाला नाही खायचा, म्हणून आम्ही गाडीत बसल्यावर लगेच खाल्लं सगळं. आणखीन काय आहे? पाणी आहे का? ते म्हणे हो, ऑफरिंग केलेलं पाणी आहे, थोडंसं ते आम्ही प्यायचं उरलं होतं ते आहे. आण लगेच आण. त्याच्या खुशीमध्ये ते असं हरण असं तर तोंड असं त्या महाराजांकडे असं ते असं बघतंय महाराजांकडे, एकदम असं अतिशय दयनीय असं असह्य अवस्थेमध्ये. आणि असं पकडून ते पाणी जे आहे त्यांनी त्यांच्या मुखामध्ये पाजलं आणि मनाने म्हणजे तोंडाने हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे, आणि ते पाणी पाजलं आणि त्यांच्या हातामध्येच त्यांच्या कुशीमध्ये त्या हरिणाने प्राण सोडला त्यांना बघत बघत. जसं हरिदास ठाकूरांनी चैतन्य महाप्रभूंना बघत बघत त्यांचे चरणकमल आपल्या छातीवर ठेवून मुखाने श्रीकृष्ण चैतन्य म्हणत म्हणत प्राण सोडले, तसं त्या हरणाने प्राण सोडले. आता कोण आहे ते हरण? जंगलामधलं अनंत हजारो हरणांपैकी एक हरण. पण शुद्ध भक्त जे आहे ना ते प्रत्येकाला आपलं सगळे सोयरे मानतात, की आत्ता ह्या जीवाला माझी गरज आहे आणि मला चला दोन मिनटं का आहे माझ्याकडे वेळ. हां ऑलरेडी देवर लेट, ह्याला खूप उशीर झाला होता, त्यांची फ्लाईट चुकणारच असती आणि आणखीन थांबले म्हणजे आणखीन उशीर होईल. पण त्यांची फ्लाईट नाही चुकली आणि त्या जीवाचा उद्धार झाला. हां ब्रह्मांडे भ्रमिते कोणो भाग्यवान जीव, असे जंगलामध्ये हजारो हरणे फिरत असतात. त्यालाच बरी ठेस लागली, त्यालाच बरे महाराज भेटले मागे, त्याच्या हातामध्ये कुशीमध्ये ते गेले, हरण गेलं. सांगायचा उद्देश काय? की संतत्व जे आहे ना, संतपण ज्याला प्राप्त होतं ते सगळ्याच मनुष्यांना नाही, सगळ्याच जीवांना आपले सुहृद मानतात, आपलं सगेसोरे मानतात, ते भेदभाव नाही करत. आणि आपण म्हणतो की अरे कधी कधी असेच फिल्म स्टार असतात, कोणकोण असे नशा करणारे, व्यभिचार करणारे, जुगार खेळणारे प्रसिद्ध व्यक्ती, अशी भयंकर प्रसिद्ध व्यक्ती, त्यांच्याबरोबर यांचा फोटो येतो, त्याला ते असे एकदम प्रेमाने त्याशी बोलतात, त्याला ते मिठी मिठी मारतात. म्हणजे अरे एवढ्या पापी व्यक्तींना ते का मिठी मारतात? पण त्यांना माहीत असतं की त्याच्याकरता भक्ताचा हा एकमेव संघ आहे तो त्याला मिळत आहे, मागे पण आणि पुढे पण मिळणार नाही आहे. म्हणून ते आपलं प्रेम द्यायचा प्रयत्न करत असतात त्या व्यक्तीला. कदाचित त्या लवमात्र संघाने जर हृदय परिवर्तन होऊ शकतं. म्हणून कधी कधी अमेरिकेला आलेल्या माणसांना ते खूप वेळ देतात, खूप त्यांना मर्सी देतात. आपलं म्हणजे काय, आम्ही एवढी भक्ती करतो, आम्हाला वेळ देत नाहीत, आणि त्या माणसाला एवढ्या पापी माणसाला एवढा वेळ देतात. कारण त्याच्याकरता तर एकच संधी असते, आपल्याकरता खूप संधी आहे. आपण ऑलरेडी आतमध्ये आहोत ना, तुमच्या घरात ऑलरेडी आतमध्ये आहोत. ते काय म्हणतात, तुम्ही आमच्या आधीच घरामध्ये तुम्ही बसले आहात ना, तर काय काळजी करता? तो बिचारा बाहेर लटकतो आहे, त्याला आधी मी थोडासा काहीतरी प्रेम देतो. जर वाटलं तर आतमध्ये येऊ शकतो उद्या. आपण लोक आतमध्येच आहोत, तरी जी कौटुंबिक प्रवृत्ती आहे ना, हे आपल्याला प्रकर्षाने जाणवते कृष्णाच्या लीलेमध्ये. तुम्ही कृष्णलीला अशी एकदम अशी मन लावून असे वाचा, मग तुम्हाला कळेल कसं ते एकमेकांशी वागतात. आपलं कसं असतं, हे मी तर 84 आलो आहे, माहिती आहे का तुम्हाला 84? तू कधी आला? अरे 2006 आला. किती ज्युनियर म्हणजे काय विचारूच नका. त्याच्यामध्ये किती पिढ्या गेल्या, किती भक्त लोक त्याच्यामध्ये आहेत. परंतु भक्तिमार्गामध्ये कोणीही ज्युनियर सिनियर नसतं. काही मोजबाबाप्रमाणे काही लोक सिनियर असतात, अनुभवी असतात, त्यांचं आपण ऐकावं निश्चितच. पण त्या सिनियर व्यक्तींनी कधीच समजू नये की मी प्रवचन करत आहे आणि हे ज्युनियर भक्त ऐकत आहेत. ते अबोध आहेत, ते बाळबोध आहेत, त्यांना बोध देणं माझं कर्तव्य आहे, त्यांना ज्ञान देणं, त्यांना उचलणं माझं कर्तव्य आहे, अशा भावनेने कधीच प्रवचन करू नये. सेवा म्हणून प्रवचन करावं. आता इथे बघा, ते परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, उलटं कॉम्बिनेशन. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध. वृद्ध कोणाला म्हणतात? आपण काय म्हणतो वृद्ध? म्हणजे म्हातार. वृद्धा या शब्दाची व्याख्या ती नाही. ज्यांची वृद्धी खूप झालेली आहे ज्ञानाने, अनुभवाने, हां सगळ्या प्रकारच्या साक्षात्काराने, ते वृद्ध. आणि आता काय म्हणतो आपण? वृद्ध बुड्ढ बुड्ढ बुड्ढा. अपभ्रंशाला म्हणतात ना. वृद्ध शब्दाचा अपभ्रंश काय? बुड्ढा. हे बुड्ढे, हे बुढिया असं म्हणतो आपण. पण खरा त्याचा अर्थ काय? वृद्ध. तसं विदुर कोण होते? शापित यमराज, ज्यांना शाप प्राप्त झाला होता. एक मोठी कहाणी आहे, ती सांगितलं मला काहीतरी, खूप छान कहाणी आहे. पण त्या शापामुळे यमराजांना 3 घ्यायला लागले. एक नाही, 3. एक राजा युधिष्ठिर, एक दासीपुत्र विदुर, आणि एक चांडाळ ऋषी वाल्मिकी ऋषी. वेगळे वाल्मिकीचे, ते रामायणाचे नाही, महाभारतातले वाल्मिकी ऋषी. असे 3 त्यांनी जन्म घेतले. आणि जेव्हा विदुर जन्मले ना, तेव्हा व्यासदेवांना बोलवलं होतं, कारण अंबा निघून गेली, तिचं काय लग्न म्हणजे करू शकले नाही. ते अंबिका आणि अंबालिका यांचं लग्न केलं, आणि त्यांचे नवरे जे आहेत ना दोन, चित्रांगद आणि विचित्रवीर्य, युद्धात मारले गेले. एक काहीतरी रोगग्रस्त होऊन मेला आणि एक युद्धात मारला गेला, आणि मुलं व्हायच्या आधीच मेले ते. आता गुरुवंशाला कोण वारस मिळणार? तर तेव्हा व्यासदेव जेव्हा जन्मले होते ना, त्यांनी सांगितलं होतं, आई म्हणजे कोण आई? कोण आई? सत्यवती, दाशराज पुत्री. त्यांनी जन्म दिला ना असा अनौरस दिव्य जन्म दिला. कोणापासून दिला जन्म? पराशर मुनी नदीच्या मध्ये जन्म दिला व्यासदेवांना. कृष्ण द्वैपायन नाव ठेवलं त्यांचं. म्हणजे लगेच 16 झाले आणि लगेच निघाले. ताईला वाटलं, अरे आता मला पुत्र नको होता, पण हा पुत्र किती दिव्य आहे, मला हवा. पण तुम्हाला मी चाललो तपस्या करायला. मग ते म्हणाले, अरे कसं काय होणार? मग तुम्हाला काय काळजी करू नको, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज पडेल तेव्हा मला स्मरण कर. फक्त स्मरण, हाक पण मारायची गरज नाही, मी येणार लगेच. आता प्रसंग बाका आहे ना एकदम. मग तिला, सत्यवतीला आपल्या पुत्राची आठवण झाली, तो हिमालयात बसलेला आहे बद्रिकाश्रम. व्यासदेव तर स्मरण केलं, तत्काळ व्यासदेव उपस्थित झाले, प्रकट झाले. आई काय आज्ञा आहे? त्यामुळे असं असं आहे, आपले वंश खुंटलेलं आहे, तुझे दोन भाऊ नष्ट झालेले आहेत, आता तू यांच्याकडनं पुत्र उत्पन्न कर दिव्य पद्धतीने, म्हणजे आपल्यासारखं नाही, दिव्य पद्धतीने. तर त्यांनी जेव्हा पहिल्याकडे पहिल्या मात्याकडे गेले तर त्यांनी डोळे बंद करून घेतले. अरे बाप रे, एवढं भयंकर रूप. कारण ते म्हणाले की माता, मी आहे ना फार कठोर आणि असा दिसतो आहे, म्हणजे तप करून माझे डोळे असे तारवटलेले आणि दाढी मोठी अशी, सगळं चर्म लोंबत आहे, असं म्हणजे कठोर तप केलेलं शरीर आहे. तर ते संबंधाला आकर्षक नाही आहे, म्हणजे असं तू म्हणते की संतती निर्माण करायची आहे, तर ते थोडा मला वेळ लागेल शरीर जरा नीट करण्याकरता. म्हणे बेटा, वेळ नाही आहे आपल्याकडे, इमर्जन्सी आहे. ठीक आहे, देवाची इच्छा आहे तर ठीक आहे. तसेच गेले तर ते भयंकर, म्हणजे भयंकर म्हणजे ते दिव्यरूप होतं, पण ते एका स्त्रीला नवरा म्हणून किंवा पुरुष म्हणून ते एकदम असं आकर्षक नव्हतं. हे डोळे बंद करून घेतले तर त्याने मंत्र म्हटले, त्याला गर्भवती केली आणि बाहेर सांगितलं आईला, येऊन आई बघ असं आहे की मी गेलो आणि डोळे बंद केले. तो मुलगा जो होईल ना तो आंधळा होईल. जशी मती तशी पुत्रांची गती. जन्माच्या वेळी आईबाबांची जी मती आहे तशी पुत्र किंवा संतान प्राप्त होते, संतती. मग ते म्हणा आता काय करायचं? नाही मग आणखीन एक प्रयत्न करायला लागेल. मग पहिल्या बाईने दुसऱ्या बाईला ऑलरेडी सांगून ठेवलं, बापरे भयंकर आहे बाबा हे काम. ती ऑलरेडी अशी, बापरे आता माझी माझी बारी आहे. मग ती म्हणे, त्याला बघून पांढरी फटक पडली, भिऊन. आपण ज्या भीती वाटते ना, आपण होतो गर्भगळीत, सगळं रक्त जे आहे ते खाली जातं पायाशी आणि चेहरा पांढरा फटक पडतो भीतीने. तशी ती पांढरी फटक पडली. त्याने मंत्र म्हटला, तिला गर्भवती बनवली आणि आली परत आईकडे. आई पुन्हा गडबड झाली. काय गडबड झाली? या बाईने भीतीने ती गर्भगळीत झाली आणि पांढरी फटक पडली. तर जे मूल होईल ना ते पांडुरोगी होईल, ॲनिमिया, रक्त कमी असलेलं मूल होईल, कमजोर. वीर असेल वीर, पण ती कमजोरी राहणार नेहमी, एक अंग जे आहे ते कमजोर राहणार. तर पहिल्या वेळी कोण झाला? धृतराष्ट्र. सेकंड टाइम कोण झाला? पांडू. तर नियम काय आहे की शरीरामध्ये कुठच्याही प्रकारचा डिफेक्ट असेल ना तो राजा नाही बनू शकत. आता काय करायचं? ट्राय अगेन, एकदा आणखीन प्रयत्न कर. पण त्या दोन्ही बायकांनी ठरवलं होतं की आपण नाही करायचं, मी नाहीच करायचं, शक्यच नाही पुन्हा एकदा, इम्पॉसिबल. कारण ती बातमी आली ना की वन्स मोर प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. दोघांनी निर्णय घेतला, आपण करायचंच नाही, आपण दासीला बनवायचं, सुशोभित करून अलंकार टाकून आणि तिला पाठवून द्यायचं, आपल्याला नाही यायचं बाबा. तर तिसऱ्यांदा गेले आणि ती ते बाई एकदम म्हणजे एकदम अतिशय नम्र, सेवाभाव अतिशय त्या भावनेत ती होती. मग तिला त्यांनी मंत्रकडून गर्भवती बनवली आणि बाहेर आले. त्यामुळे माते, माता म्हणते आता कसं झालं ह्यावेळी? त्यामुळे सगळं काय छान झालं, पण ती तुमची सून नव्हती, ती दासी होती पुढे केलेली. त्यामुळे हा जो पुत्र होणार तो दासी पुत्र होणार, तोही राजा बनायच्या योग्य नसणार. परंतु हा जो पुत्र असेल हा अतिशय ज्ञानी, अतिशय भक्त, अतिशय नम्र असा सर्वोच्च आदरणीय पुरुष असेल तुमच्या वंशातला, आणि तुमच्या वंशाला पदोपदी तो मार्गदर्शन करेल चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या प्रसंगामध्ये. पण तो राजा नाही होऊ शकत. मग आता काय करणार? आता चौथ्या वेळेच्या काही आता काय, त्याला माहिती आहे की ह्याचा असं चालणार पुढे. काही गोष्टी आपण ना जोरजबरी करू शकत नाही. हे सांगितलं तू ऐकलं तुला, अंबा चल तू इथे ये, अंबिका तुला जायचं आहे ते, असं नाही शकत. पण हा विषय कसा आहे ना, हा जबरदस्तचा विषय नाही आहे, पुत्रप्राप्तीचा विषय आहे. तर ते एवढे सिनियर आहेत ते विदुरजी, ते यमराज आहेत आणि त्यांना विदुर जन्म प्राप्त झाला. तर ते विदुर म्हणून एक पुस्तक आहे पूर्ण विदुर नीती शास्त्रामध्ये. विदुरांनी सांगितलेले बोध आणि बुद्धिचातुर्य ते पुस्तकात अवेलेबल आहे. विदुर नीती कशा प्रसंगात काय करावं, कसं वागावं, त्यांनी किती काय काय मोठी मोठी कामं केली माहिती आहे ना तुम्हाला. पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्याची युक्ती काढली, आपला माणूस पाठवला, खंदक खोदला, सुरंग खोदला, भुयार खोदलं, त्यांना शोधून काढलं, बाहेर बरोबर वाचवलं, त्यांना किती किती मोठी गोष्टी केल्या त्यांनी. आणि नुसता ज्ञानी नाहीत, भक्त आहेत ते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट भक्तीला कशी अनुकूल असेल ते बघतायत असे हे सिनियर. आणि उद्धव कोण आहेत? आता बघा, वसुदेवची पिढी झाली, त्या पिढीमधले त्याच्या वरचे आपले विदूर आहेत, धृतराष्ट्राचे कारण ते भाऊ आहेत ते, म्हणजे कुठच्या वरच्या पिढीचे आहेत, दोन वरची पिढी आहे. त्याच्यानंतर वसुदेव, त्याच्यानंतर त्याचा पुत्र कृष्ण आणि बलराम, आणि त्यांचा कझिन भाऊ उद्धव, देवबागचा मुलगा, रोहिणीचा भाऊ, म्हणजे दोन पिढी ज्युनियर आहे तो वयाने. परंतु भक्तीच्या माध्यमामध्ये दोघंही परमश्रेष्ठ आहेत, पण त्यामध्ये पण उजवा कोण आहे? उद्धव. का असं म्हटलेलं आहे? कारण उद्धव आहे ना, भगवंताचे इतके निकटचे मित्र होते की उठणं बसणं जेवणं खाणं शिकार खेळणं मंत्रिमंडळात मंत्रणा करणं आणि हास परिहास करणं एकमेकांचं उष्ट जेवणं अंतपुरात एकत्र झोपणं पिकनिक एकत्र करणं अशा प्रकारची सर्व कामं जी मित्र करू शकतात ती सर्व कामं भगवंत त्याच्याशिवाय करायचीच नाही कधी. प्लस कझिन भाऊ, प्लस बृहस्पती देवगुरु त्यांचा शिष्य, साधारण त्याचा गुरु नव्हते, देवांचे गुरु, भीष्मदेवाचे गुरु बृहस्पती हे त्याचे गुरु. भीष्मदेव कोण? विदुरपेक्षाही सिनियर, विदुराची पुढची पिढी, शंतनूचा मुलगा, त्याचे हे गुरुबंधू. बृहस्पती शिष्य म्हणजे जगातलं सर्वोच्च ज्ञान जे आहे त्याला प्राप्त आहे. आपण कसं म्हणतो, माझी डिग्री ती ऑक्सफर्डची आहे, केम्ब्रिजची आहे. आपल्या पूर्वकाळामध्ये कसं, नालंदा विद्यापीठ, बनारस विद्यापीठ, म्हणजे तिकडचा स्नातक आहे हा, ग्रॅज्युएट आहे, म्हणजे किती मोठा विद्वान, तशी याची पोझिशन आहे. पण ही पण जास्त महत्त्वपूर्ण नाही आहे. कृष्णाची भक्ती आणि सख्य ह्या सगळ्यात तो श्रेष्ठ होता. इतका श्रेष्ठ होता की गोपी वृंदावनात म्हणायच्या की हा किती भाग्यवान आहे, एक क्षण पण कृष्णाहून दूर नसतो हा, सारखा एकत्रच असतो, दोन्हीचे एक दोन दोन देह, एक एक मन, दोन देह आहेत ते. आपण इतके दूर आहोत हा इतका भाग्यवान आहे, असं गोपींनी पावती दिली त्याला पावती. अशी स्थिती होती त्याची उद्धवाची की उद्धवाला पण आणखीन काय प्रगती करायची भक्तीमध्ये ते माहीत नव्हतं. काय आणखी प्रगती पाहिजे? भगवंत भगवंत तुमची सख्खे सख्खे मित्र, सख्खे म्हणजे नातलग आणि मंत्री आणि तुमचे सगळेच भग, व्हॉटेवर, त्वमेव माता पिता, त्वमेव त्वमेव बंधू सखा, त्वमेव कुठचे नातं घ्या, सर्व ते उद्धवाचे कृष्ण होते. प्रेम आणखीन आहे तर त्याच्यामध्ये प्रेम किती आहे त्याच्यामध्ये, म्हणजे भक्तीच्या मध्ये आणखीन प्रगती करत असेल तर आणखीन कुठचं स्थान आहे? नो स्थान. त्यालाही ठाऊक नाही की आता आणखीन काय प्रगती करू. जसं आमच्या हॉस्पिटलमध्ये संचालक आहेत, तर संचालकाला आणखी कुठची पोस्ट मिळणार प्रगती म्हणून? द हायेस्ट पोस्ट त्यांना मिळालेली आहे, त्यांना फक्त पगार वाढत राहील त्यांचा. हां, पगार वाढेल, पगार वाढेल, पगार वाढेल, परंतु हुद्दा जो आहे आणि अधिकार जो आहे तो सर्वोच्च प्राप्त झालेला आहे. तो समजा वयाच्या 50 वरती प्राप्त झाला तर पुढची 10 वर्ष निवृत्त होईपर्यंत काही प्रमोशन नाही. तसं व्हायचं होतं उद्धवाचं. म्हणून त्या उद्धवाला त्याची पुढच्या पुढचं कुठेतरी पोस्ट आहे आणि पुढची कुठेतरी विद्यापीठ आहे हे समजून घेण्याकरता त्याला वृंदावनला पाठवलं. आणि तिकडे गेल्यानंतर लगेच उद्धव सगळं ज्ञान त्यांचं भ्रष्ट झालं. सगळं जे काय थोडीशी म्हणजे अहंकार म्हणता येत नाही त्याला, ते भक्त आहेत भगवंताचे, पण जे काही जाणीव होती की मी सर्वोच्च भक्तिपदावरती आहे, मला आता आणखीन वर्तीकृत पदच नाही आहे, आणखीन मी काय प्रगती करणार, आणि मी आणखीन काय, म्हणजे सान्निध्य आहे, भक्ती आहे, प्रेम आहे, मित्रता आहे, एक एकजूट आहे, सर्व 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 आहे, सर्व प्रकारचं नातं आहे, तर आणखीन काय प्रगती करणार, अशी जी काय भावना होती ना, ती वृंदावनात प्रवेश केल्याबरोबर स्मॅश झाली, उद्ध्वस्त झाली आणि पाठी रिकामी झाली. पाठीवर खूप काय लिहिलं होतं, पाठी साफ झाली एकदम, अगदी पहिलीतल्या विद्यार्थ्याप्रमाणे जे काय माहिती आहे ते निरुपयोगी झालं. आणि मग त्यांनी गोपींच्या सहवासामध्ये PhD केलं भक्ती माध्यमातून, भक्तीशास्त्रामध्ये. की असं पण प्रेम असतं, मला वाटलं की मलाच प्रेम आहे, पण माझं प्रेम तर तुच्छ आहे यांच्या प्रेमांसमोर. आणि हे तर लांब राहतात, इतके लांब यांचं वास्तव्य आहे आणि एवढं लांबून यांचं एवढं प्रेम श्रेष्ठ आहे, मी एवढं जवळ राहून माझं प्रेम तुच्छ आहे यांच्यासमोर, ही जाणीव त्याला झाली. तर त्या पद्धतीने म्हणून उद्धव श्रेष्ठ होते. सिनियॉरिटी आपल्या भक्तीमध्ये वयाप्रमाणे नसते. असे किती या जगामध्ये गुरु आहेत जे वयाने खूप तरुण आहेत, त्यांचे 80-80 वर्षाचे शिष्य आहेत आणि त्यांना वडिलाप्रमाणे मानतात. गुरु म्हणजे एक वडील पिता आहेत ना आपले, आध्यात्मिक पिता. आपल्या गुरूंचे पण असे शिष्य आहेत, ते 85-90 वर्षाचे आहेत. काही देहांतर पण झालं त्यांचं, म्हणजे निधन पण झालेलं आहे. पण वयाने कोणीही गुरु होत नसतो, आध्यात्मिक प्रगतीने होत असतो. म्हणून याच्यामध्ये एक फार मोठं सत्य सांगितलं आहे लहान श्लोकामध्ये, की उद्धवाला एका गुरुप्रमाणे त्यांनी अप्रोच केलं आणि मग पुढे प्रश्न केले की तुम्ही आम्हाला कृपया सांगा म्हणून, ज्ञान द्या आम्हाला. तसं वया पण बघितलं तर उद्धवाने मैत्रांना विदुरांना प्रश्न केले पाहिजेत की तुम्ही इतके वयोवृद्ध आहात, कुरुवंशामध्ये कितीपासून आहात तुम्ही, तुम्हाला भीष्मदेवाचा संगती प्राप्त झालेली आहे, तुम्हाला व्यासदेवाची संगती प्राप्त झालेली आहे, सगळ्यांनी दर्शन केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही मला काय सांगा. पण ना उद्धव त्यांनी प्रश्न केला, पण उद्धवांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे जा. त्याचं कारण काय? कारण त्यावेळी कृष्ण आणि यादव वंश हे जग सोडून निघून गेले होते आणि उद्धव खूप दुःखी होते त्यामुळे. आणि उद्धवाला पण चान्स होता जायचा. उद्धव यादव आहे ना, उद्धव का नाही गेले त्याच्यामध्येच? उद्धव ज्या उद्धवाला ना, उद्धव खूप चतुर होते, म्हणजे अतिशय चतुर, भक्त लोक चतुर असतात खूप. त्यांना ना अन्वय अर्थाने गोष्टी करतात. अन्वयार्थ म्हणजे कसं, हां आज हे प्रभूजी ना सफेद कुर्ता घालून आहेत ना, त्यांच्याकडे असं, म्हणजे याचा अर्थ असं असं आहे, त्यांच्या खिशामध्ये पेन आहे, म्हणजे काय ते लिहून आले आहेत ते, म्हणजे असं आपण बघतो गोष्टी आणि मग अशा जोडतो गोष्टी आणि एक स्टोरी तयार करतो, त्याला म्हणतात अन्वयार्थ. ती प्रत्यक्ष कथा नाही आहे, पण आपल्याला कळतं की असं असं घडलेलं आहे. आज ती बटाटी भाजी का बनवली आहे? हां एक डोनर आला होता, त्यांनी ते एक ट्रकभर आलू डोनेट केले म्हणून आज बटाट्याची भाजी बनते. तो खालीचा ट्रक बघणार आलूचा आणि मग दुपारी आलूची भाजी बघणार, मग त्याला काय करणार, हां म्हणून ती आज बटाट्याची भाजी बनली आहे. न सांगितलेली गोष्ट आहे, पण त्याला बरोबर कळणार की असं असं आहे. किंवा एक प्रभूजी आले कथेला बसले आणि त्यातून नंतर एक बाई आली, मग ते तिच्याकडे गेले काहीतरी बोलले, हां भाऊजी त्याची पत्नी असावी. ज्या पद्धतीने बोलले, त्याची देहबोली अशी होती की त्याची पत्नी असावी कदाचित. त्याला म्हणतात अन्वयार्थ. तर जेव्हा भगवंतांनी ना द्वारकेमध्ये आपल्या यादवांच्या करता पूजा करायचा जेव्हा निश्चय केला, तेव्हा त्यांनी द्वारकेमध्ये न पूजा करता प्रभास क्षेत्री पूजा घडवली. तर उद्धव फार हुशार की द्वारकेमध्ये स्वतः कृष्णाचं वास्तव्य आहे, त्याच्याहून पवित्र नगरी कुठची असू शकते पूजा करण्याकरता, तरीही आपल्या पूर्ण यादव वंशाला कृष्णाने तिकडून बाहेर काढून समुद्र पार करून जमिनीवरती आणलं प्रभास क्षेत्री. आजही ते प्रभास क्षेत्र द्वारकेत बेटामध्ये नाही आहे, जमिनीवरती आहे, पृथ्वीवरती आहे, म्हणजे समुद्रात नाही आहे. इन शॉर्ट द्वारका समुद्रात होती. लगेच त्यांनी मनात एक बरोबर गणित मांडलं की बहुतेक भगवंत लवकरच द्वारका सोडून जाणार आहेत, परलोके गमन करणार आहेत, म्हणून त्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं. कारण ते बाहेर पडल्याबरोबर लगेचच द्वारका समुद्राने व्याप्त होणार आहे, म्हणून त्यांनी आधीच आपल्याबरोबर द्वारकावासियांना बाहेर काढून तिकडे आणून ठेवलं आणि लगेचच समुद्र द्वारकेवरती व्याप्त झाला. आणि तो यज्ञ जो केला ना वसुदेवांनी, तो प्रभास क्षेत्र केला. तेव्हा उद्धवाला कळलं की भगवंत बहुतेक चालले आहेत परत, लीला संपून. म्हणून ते भगवंताला एकांतात भेटले, म्हणे भगवंता हे खरं आहे का, मला असं दिसतंय माझ्या बुद्धीप्रमाणे की तुम्ही जायचा प्लॅन करताय, आणि जायचा प्लॅन करत असाल ना तर मी तुमच्याबरोबरच येणार, मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही, विचार पण करू शकत नाही त्या गोष्टीचा. मी तुम्ही जिथे जाल, कुठे आणखीन कुठे ब्रह्मांडात जात असाल, तुमच्या धामात जात असाल, कुठेही जात असाल, मला घेऊन जा प्लीज. भगवंत काय म्हणतात? भगवंताला कळलं की याला खूप दुःख होणार विरयाचं, पण भगवंत काय म्हणतात, तुला एक सेवा आहे माझ्याकडे, ते ज्ञान जे तुला मी देणार आहे ना, ते तू इतरांना द्यायचं आहे जगामध्ये, माझ्या अपरोक्ष मागे राहायचं आहे तुला आणि ते ज्ञान द्यायचं आहे. म्हणून भगवंताने त्याला 11वा स्कंद ऐकवला पूर्ण. एक तर दुःख त्याचं जे आहे ते भगवंत म्हणाले हो मी चाललो आहे, खरी गोष्ट आहे. असं नाही नाही म्हटलं, नाही हो म्हटलं. आणि त्याने आणखीन त्याला दुःख झालं की मला जे वाटलं ते खरं आहे. ते दुःख सांत्वन करण्याकरता त्यांनी ती उद्धव गीता ऐकवली पूर्णपणे एकदम डिटेलमध्ये. आणि त्यामुळे उद्धव थोडे शांत झाले, सांत्वना प्राप्त करून शांत झाले. आणि भगवंत म्हणाले की तुम्हाला हे जे ज्ञान मी दिलेलं आहे हे तुम्ही ज्ञान लोकांना द्यायचं आहे. पण ते दुःखामुळे विदुराला देऊ शकले नाही त्या क्षणी कमसे कम. पण ते म्हणाले की हेच ज्ञान भगवंतांनी मैत्रेय म्हणून पण दिलेलं आहे. मैत्रेय म्हणजे कोण? मित्र म्हणजे सूर्य त्यांचे पुत्र, त्याचे वंशातले मैत्रेय मुनी. त्यांना त्यांच्याकडे तुम्ही जा हरिद्वारला आणि त्यांच्याकडनं प्रश्न करा. मग हेच ज्ञान जे मला प्राप्त झालं आहे तुम्हाला त्यांच्याकडून प्राप्त होईल. म्हणजे मला थोडासा दुःख प्रोसेस करण्याला वेळ मिळेल. म्हणून त्यांनी सांगितलं आहे पुढच्या श्लोकामध्ये की तुम्ही तिकडे जा, त्यांच्याकडे जा. अशी गोष्ट आहे यांची. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दोन आणखी उदाहरणं आहेत अशीच. शुकदेव महाराज आणि प्रल्हाद, जेव्हा शाप मिळाला राजा परीक्षितांना तेव्हा तो शाप जो उच्चारण केला गेला ना तो इतका 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 म्हणजे भयंकर होता की त्या शापाच्या उच्चारणामुळे ब्रह्मांडातल्या 14 लोकातल्या गुफेमध्ये जे अनंत ऋषी तप करत होते त्यांचं तप भंग झालं. म्हणजे आवाज डेसिबल्सनी मोठा नव्हता, ती शक्ती ती आवाजाची शक्ती होती ना ती इतकी भयंकर होती की त्यांचा ध्यान भंग झालं की पृथ्वीवरचा तो राजा आहे चक्रवर्ती सम्राट आहे त्याला एका बालकाने शाप दिला. ते सगळे आपलं तप तप सोडून पृथ्वीवरती आले की आता याचं महापरिणाम महाप्रयाण होणार आहे. तर कोण कोण आले? व्यासदेव, त्यांचे गुरु नारद मुनी, अगस्ती मुनी, पराशर मुनी. नावं घेत जा तुम्ही, एकदम मोठी 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 माणसं, यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे गुरु, त्यांचे गुरु, त्यांचे गुरु, असे अनेक पिढ्या संतांची पृथ्वीवर तर नाही ब्रह्मांडामधल्या सगळे ऋषीमुनी ते हजर झाले. कारण का? असं नाही म्हटले अरे काय तो आमचा नातू आहे त्याला काय एवढं मोठं. नातू कोण आहे तो? परीक्षित आहे तो नातू. पाच पांडवांमध्ये ते गुण होते ना, ते पाचही पांडवांचे सर्व गुण ते एका व्यक्तीमध्ये होते. अशी महान व्यक्ती आता चक्रवर्ती सम्राट आहे, जगाचा योग्य राजा आहे, त्याचं दुर्दैवाने महाप्रयाण होत आहे. तर ते कसं होतं आहे महाप्रयाण आपल्या आत्मोन्नती करता ते बघायला लोक आली तिथे. आणि कोण? सगळेच सिनियर. आणि हे फक्त 16 वर्षाचे छोटेसे. अँड एव्हरीबडी इज लाईक थाउजंड्स ऑफ इयर्स, हजारो वर्ष, हजारो लाखो वर्ष वयोवृद्ध. पण काय झालं? त्याने सांगितलं की आपल्या सगळ्यांमध्ये राजा परीक्षेला ताळण्याकरता हीच एक हाच एक मुलगा योग्य व्यक्ती आहे. आणि त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या वडिलांच्या गुरूंनी, त्यांच्या वडिलांच्या वडिलांनी सर्वांनी खाली स्थान ग्रहण केलं. मी दाढीवाले मोठे मोठे वयस्क लोक खाली बसले आहेत आणि एक तरुण मुलगा वरती बसून प्रवचन करतोय. का? आध्यात्मिक योग्यतेअनुसार. तीच मोठे मोठे माणसं म्हणाली की आमच्या सगळ्यांमध्ये ह्या प्रसंगी हाच मुलगा योग्य आहे, त्याला बोलू दे. त्याला तिकडे बसवलं, त्याचं पूजन केलं आणि त्याला विनंती केली तुम्ही बोला. आणि त्यांनीही करुणेच्या पोटी स्वीकार केलं. असं नाही अरे बघा आता मी बघा या सगळ्याचा बाप बनलो मी आता, असं नाही भावगत. त्यांची आज्ञा आहे, त्यांची कृपा आहे आणि समोरच्या व्यक्तीला करुणेची गरज आहे ह्या भावनेने नम्रपणे बोलणं सुरू केलं. हे एक उदाहरण ज्युनियर सिनियर उलटं. आणि एक उदाहरण प्रल्हाद महाराज. भगवंतांनी आता नरसिंहदेव घेऊन वध केला आहे हिरण्यकशिपूचा, ज्यांनी 14 भुवनामध्ये जितके लोक आहेत त्या सगळ्यांना हाहाकार करून सोडलं होतं, सळोके पुळं करून सोडलं होतं, त्याला भगवंतांनी मारलं. आणि इतका क्रोध, इतका क्रोध की त्याला मारून पण तो खूप शांत नव्हता. ते अजून मोठ्या मोठ्या गर्जना करत होते आणि त्यालाच नाही मारलं, त्याचे सैनिक, त्याचे भाऊबंध, त्याचे मंत्री संत्री सगळ्यांना ठार मारलं, तरी पण ते घोर घोर करत होते गर्जना. इतका राग होता की तो शांत होत नव्हता. आणि बघायला कोण आले? सगळे प्रेक्षक लोक, सारे देवता लोक, ब्रह्मादी सगळे देव तिकडे उभे आहेत बघायला. अरे याचा वध होतोय. पण वध झाला, सगळं भय नष्ट झालं, त्याचे संत्री मंत्री सैनिक सगळे मारले गेले, परंतु त्यांचं ते भयंकर रौद्ररूप पाहून कोणाची हिंमत होईना. तर ते म्हणाले पहिले एक दोन कडे बघायला लागले की तू का जातो, तू जातो का, तू जातो का, माळ घेऊन जातो का घालायला, तर म्हणे मी नाही बाबा जात, आय एम नॉट गोईंग, आय डोंट नो, मला छाती नाही माझी होत. मला म्हटलं की यांची बायको आहे ना ती, त्यांची खूप त्यांचा संबंध प्रेमाचा आहे, लक्ष्मी देवी तुम्ही जा. ते म्हणे यांना नाही मी ओळखत, माझे पती आहेत पण यांचं हे मी जरा ओळखत नाही बाबा, आय डोंट नो. मग आता काय करावं, ब्रह्मदेवाची हिंमत नाही, इंद्राची हिंमत नाही, शंकराची हिंमत नाही, बायकोची हिंमत नाही, कुठच्या देवतेची हिंमत नाही, मग कोण उरला? 5 वर्षाचा मुलगा उरला, छोटासा प्रल्हाद. तर ब्रह्मदेव सगळ्यांचे प्र 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 पितामह, सगळ्यांचे बाप, ते माळ घेऊन त्याच्याकडे आले आणि विनंती केली हात जोडून, प्रल्हादा तूच जा रे बाबा. लगेच गेले प्रल्हाद माळ घेऊन, हसत हसत गेले आणि माळ घातली. म्हणजे ते जे महत्त्वपूर्ण कार्य होतं ते करण्याकरता योग्य कोण होतं? ते अनंत लाखो वर्षांचे वयोवृद्ध ब्रह्मदेव पण नाहीत, पण 5 वर्षाचा बालक याच्यासाठी योग्य आहे. का? भक्तीचा अधिकार आहे तो. नरसिंह कृपा प्राप्त कोण होतं? प्रल्हाद. ब्रह्मदेव पण कृपा प्राप्त आहेत, पण एवढी कृपा प्राप्त नाही. एवढी कृपा जी होती ना ती फक्त प्रल्हादाला. म्हणून आज नरसिंहाजवळ कोण उपस्थित आहे? लक्ष्मीदेवी पण असते, पण कधी शांत झाल्यानंतर त्यांच्या कुशीत बसलेली आहे. आधी कोण उभा आहे? अशय असताना प्रल्हाद महाराज अशी माळ घेऊन उभे. सगळ्यात ज्यांना हिंमत कोणाला झाली नाही त्या प्रसंगामध्ये कोण उभा आहे? प्रल्हाद. सर्वाधिक कृपा प्राप्त प्रल्हाद आहे. भक्तीच्या अधिकाराने, जन्माने, वयाने आणि अमुक तमुक नात्याने किंवा कुठच्या पिढीतला आहे त्याच्याने नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो? सगळ्यात मोठी योग्यता जी आहे ना ती भक्तीची असते. सगळ्यात मोठा अधिकार जो आहे तो भक्तीचा अधिकार असतो, बाकी सगळे अधिकार नगण्य असतात. म्हणून मंदिरात येणाऱ्या प्रत्येक नवीन भक्ताला वरिष्ठ भक्त म्हणून पहा. तो कदाचित गेल्या जन्माचा ऋषी असेल आणि 1, 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष काहीतरी करून त्याला परत जायची संधी असेल म्हणून तो त्या करता आला असेल. आणि आपण कदाचित ह्या जन्मातले 50 वर्षाचे भक्त असू आणि तो काल आला असेल. पण तसं गणना होत नाही, तसा इथे गणित होत नाही. हे गणित दिव्य आहे, ह्यात कोण कोण आहे हे ओळखणं आपल्याला शक्य नाही. वी डोंट नो हू इज हू. म्हणून सगळ्यांचा आदर करा, सगळ्यांशी प्रेमाने वागा. मी ज्युनियर, मी सिनियर, मी अधिकारी, मी निर्माता, मी काय बरं उद्गाता आणि मी निर्माता असं विचार करू नका. आपण सगळे काही वर्षांनी सिनियर होणार, परंतु प्रत्येक येणारा व्यक्ती हा वयाने ज्युनियर असेल पण कीर्तीने आणि अधिकाराने मोठा असू शकतो. असं आहे. हरे कृष्णा, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, हरी बोल. हे काय ना, मला आठवतं की आपण जेव्हा भक्त बनलो ना, आमची तरी मला अशी आठवण आहे की मंदिरातले सगळे भक्त आम्हाला प्युअर डिवोटी वाटायचे त्यावेळी. एक मी सोडून बाकी सगळे जितके डिवोटी मंदिरात आहेत ते आर ऑल प्युअर डिवोटीज. अशी आमची भावना होती. म्हणजे एवढा आदर होता त्यांच्याकरता की ही सगळे लोक सिनियर मंडळी सगळी प्युअर डिवोटी आहेत. जशी जशी वर्ष गेली आणि संपर्क वाढला त्यातले दोष दिसायला लागले की हा मनुष्य ना खूप तापट आहे, हा मनुष्य ना खूप फावरट आहे, हा मनुष्य ना असा आहे. ती कुठे भावना गेली मग ती प्युअर डिवोटीची भावना? आणि मग त्यांच्या मागणं पण काय माणसं आली, मग आपल्याला वाटलं की मी पण सिनियर आहे आणि हे ज्युनियर आहेत. तर असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आपण जेव्हा भक्त बनलो, जेव्हा प्रवेश केला त्यावेळेची आपली काय भावना होती ती मेंटेन करायचा प्रयत्न करावा. कारण ती बेस्ट भावना होती. एव्हरीबडी इज अ प्युअर डिवोटी. प्रत्येक मनुष्य शुद्ध भक्त आहे, माझ्याकरता आदरणीय, वंदनीय, पूजनीय आहे, ही खरी गोष्ट आहे. आणि ते नितांत सत्य आहे, चिरंतन सत्य आहे, शाश्वत सत्य आहे. ते आज आणि उद्या अप्लिकेबल असं नाही आहे, ते कायम सत्य आहे की एव्हरीबडी इज अ प्युअर डिवोटी आणि माझे ते पूजनीय आहेत. मला जरी ते प्युअर डिवोटी वाटले नाही तरी ते माझ्याकरता पूजनीय निश्चित आहेत. अशी भावना जो बाळगतो ना तो स्वतः शुद्ध भक्त होऊ शकतो. जो भेदभाव करतो ना ज्युनियर सिनियर मध्यम आणि काय त्याला जरा अडथळा येतो शुद्ध भक्त होण्याकरता. म्हणून ते म्हणाले हरिदास ठाकूर त्या कैद्यांना, तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्या अवस्थेतच राहा. असा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. म्हणतात महाराज अरे तुम्ही आम्हाला असं म्हणताय का तुम्ही कैद्याचं राहा आयुष्यभर. त्याचे खूप दुःखी झाले, त्यांना आशीर्वाद हवा होता ठाकूर हरिदासांचा. हरिदास महाराज आशीर्वाद द्या आम्हाला, आशीर्वाद द्या, आम्ही लवकरच मुक्त होऊ. ते म्हणे माझा आशीर्वाद आहे तुम्ही ह्याच अवस्थेत राहा. म्हणजे काय बाहेरचा अर्थ काय, असेच राहा जेलमध्ये कैदी म्हणून. मग ते खूप दुःखी झाले. मग ते म्हणाले तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, माझा असा अर्थ आहे म्हणायचा की तुम्ही आज ह्या कैदेमध्ये अतिशय नम्र आणि प्रार्थनापूर्वक अवस्थेमध्ये आहात, देवाकरता अतिशय दयनीय अवस्थेमध्ये असाय होऊन तुम्ही भगवंताला प्रार्थना करतात त्याच अवस्थेत राहा. आणि बाय द वे तुम्हाला मी सांगू इच्छितो की 2-3 दिवसामधून तुमची सुटका होणार आहे या जेलमधनं, हे पण सांगतो तुम्हाला मी. तेव्हा ते शांत झाले. पण मेसेज काय दिला त्यांना की ज्या दयनीय अवस्थेत तुम्ही आज आहात ना त्यात त्याच्यातच राहा तुम्ही, ती आवश्यक आहे अवस्था. भगवंत प्राप्तीकरता ती असहाय्य अवस्था आवश्यक आहे, त्यात तुम्ही टिकून राहावं असा माझा आशीर्वाद आहे. तसं आपण सर्व आपण ज्या दिवशी मंदिरात आलो पहिल्या दिवशी त्यावेळी इतर भक्तांबद्दल आपल्याला काय वाटलं ती भावना कायम राहावी अशी प्रार्थना भगवंताकडे आज करा इकडून उठायच्या आधी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हां प्रश्न विचारा. ऋणादपी सुनीचेन तरोरपी सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरी. हे प्रवचन का ऐकायचं असतं ते पुन्हा पुन्हा आपल्याला वाटतं की आपण सिनियर, कथा ऐकलं की वाटतं आपण ज्युनियर, पुन्हा दिवस गेले की आपण सिनियर, परत कथा ऐकलं की परत ज्युनियर. हा आपला ना वरती खालती प्रवास चालू असतो. तर म्हणून नित्य भागवत सेवा सेवा या करणं आवश्यक आहे, नित्य शास्त्र वाचायचं. अरे बघा ते बघा विदुर बघा किती वयस्क आहेत ते, एका तरुण मुलाला म्हणत आहेत की तू मला ऐकव, मला शास्त्र ज्ञान दे. आपला काय त्यातला काय बोध घ्यायचा आहे? आपण जेव्हा ही कथा ऐकणार तेव्हा कळणार बाप रे विदुरसारखा महान श्रेष्ठ व्यक्ती वयस्क व्यक्ती एका तरुण मुलाकडनं उपदेश मागतोय. बघा बघा ते सुखदेव 16 वर्षाचा मुलगा, त्याला त्या वडिलांनी आजोबांनी आजोबा गुरूंनी पण म्हटलं की तू बस बाबा, किती नम्रता त्याच्यामध्ये आहे. त्या प्रल्हादाला बघा, ब्रह्मदेव त्याच्या हातात म्हणजे विनंती करतात हात जोडून. हे ऐकल्यानंतर आपला काहीतरी फरक पडणार ना आपल्यामध्ये, उद्या विसरून जाऊ सकाळी सोमवारी कदाचित, परंतु रेकॉर्डिंग केलेलं आहे ते पुन्हा ऐकू शकता. तर असं सत्संग पुन्हा पुन्हा करत राहायचा प्रामाणिकपणे. काल मी काय बोललो होतो की ज्या सत्संगाची व्याख्या काय, ज्या सत्संगात बसल्यानंतर विषय वासना कमी होते, कृष्णप्रीती वाढते, नम्रता वाढते आणि अहंकार कमी होतो, तो सत्संग. नुसताच काही आध्यात्मिक चर्चा केली आणि आपला काही फरक पडला नाही म्हणजे तो सत्संग नव्हे, आपल्याकरता सत्संग झाला नाही तो. ज्याच्या मनामध्ये नम्रता वाढली अहंकार कमी झाला त्याला तो सत्संग म्हणून लाभला. विषय वासना आज इतकी होती ती कमी झाली, कृष्ण आसक्ती इतकी होती ती वाढली, तो सत्संग आवश्यक आहे. आणखीन काय प्रश्न आहे? श्रील प्रभुपाद की जय, ग्रंथराज श्रीमद भागवत की जय.